नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. आज गोंय क्रांती दीस. गोंयचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांणी आनी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी गोंयच्या लोकांक आनी खास करून स्वातंत्र्य सैनीक भावा भयणांक गोंय क्रांती दिसाची परवी भेटयल्या. आपल्या संदेशांत राज्यपालांनी म्हळां की गोंय क्रांती दीस हो गोंयाक परकी सत्तेतल्यान मुक्त करपा खातीर आपल्या रक्त साणिल्ल्या ज्ञात आनी अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या महान त्यागाचो उगडास करपाक योग्य प्रसंग आसा. 18 जून हो गोंयच्या इतिहासातलो म्हत्वाचो दीस. 1946 वर्सा ह्याच दिसा स्वातंत्र्य चळवळीतले म्हान फुडारी डॉ राम मनोहर लोहिया हांणी थळावे फुडारी आनी गोंयच्या धाडशी नागरिकांच्या सांगतान पोर्तुगेज सत्तेतल्यान गोंयाक मुक्त करपा खातीर स्वातंत्र्याची ज्योत पेटयली आनी निमाणे 19 डिसेंबर 1961 दिसा गोंय परकीय सत्तेतल्यान मुक्त जाले. 1946 वर्सा ह्याच दिसा गोंयकारांनी पोर्तुगीजांच्या परकी राजवटीकडल्यान आपल्याचेर जावपी अत्याचाराविरुद्ध उक्तेपणान बंड सुरू केले. हजारांनी गोंयकार एकठांय येवन हुकुमशाय राजवटीक विरोध केलो आनी निमाणे 19 डिसेंबर 1961 दिसा 450 वर्सांच्या पोर्तुगेज राजवटीतल्यान गोंय मुक्त जाले. विकसित भारत विकसित गोंया खातीर स्वता समर्पित जाऊया अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आपल्या संदेशांत म्हळां. ग्राम न्यायालयाची संकल्पना गोंयात पयली राबोवपाची आनी न्यायालयाचे कामकाज गावात करपाचो निर्णय केंद्रीय कायदो मंत्रालयान घेतला. उत्तर गोंयात वाळपय तर दक्षिण गोंयात सांगे हांगा ग्राम न्यायालयाची संकल्पना साकारतली. खूब वेळा झगडी जमनीचे वाद हातूंतल्यान एकामेका आड कागाळी नोंद जातात. ह्या वेळार गुन्यांवाची नोंद पुलिसेंत जावन उपरांत न्यायालयात आरोपपत्र दाखल जाता. न्यायालयात प्रकरण पावून ते सुनावणेक यो म्हणसर खूब वर्सा वतात आनी न्यायालयाचे हुमरे घासून लोकांचो वेळ आनी पैसो काबार जाता. तारखो पडत रावतात आनी न्याय मेळपाक कळाव. देखून असल्या कटकटीतल्यान नागरिकांक थाकाय मेळची या हेतान केंद्रीय कायदो मंत्रालयान ग्राम न्यायालयाची संकल्पना राबोवन न्यायालयाचे कामकाज गावात करपाचो निर्णय घेतला. गोंयात हाची अंमलबजावणी जातली. जुलय मध्यंतराक वा अखेरेक ग्राम न्यायालयाची संकल्पना प्रत्यक्षात हाडटले अशें सुत्राकडच्यान कळटा. भारतीय जनता पक्ष पर्वरी मतदारसंघा वतीन कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन केल्ले. ह्या संमेलनात केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक हांचो सत्कार सुवाळो आयोजित केल्लो. लोकसभा वेंचणुकेतले आपले जैत हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सर्वाधिक योगदान अशें ह्या सत्कार सुवाळ्यात कार्यकर्त्यांक मार्गदर्शन करतना श्रीपाद नाईक हांणी सांगले. हे वेळार माचयेर राज्यसभा खासदार आनी भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पर्यटन माहिती आनी तंत्रज्ञान मंत्री रोहन खवटे, पंच वांगडी आनी हेर सदस्य हाजीर आशिल्ले. देशांत आनी राज्यांत भाजपाची लाट आशिल्ली ह्या वेळार कार्यकर्त्यांमदी आशिल्लो उत्साह आनी मेहनत फळाक आयली अशें नाईक हांणी म्हळें. श्रीपाद नाईक हांकां बार्देश तालुकांतल्या 7 मतदारसंघांपैकी पर्वरी मतदारसंघांत व्हड आघाडी मेळ्ळी. 5,800 मतां फक्त पर्वरीतली आशिल्ली अशें हे वेळार मंत्री रोहन खवटे उलयले. कार्यकर्त्यांनी मनार घेतले की जिवू वा मरू ह्या भावनेन रात दीस झटिल्ल्या कार्यकर्त्यांचे तांणी उपकार आठयले. ह्या वेळार सदानंद शेट तानावडे हांणी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. पावस सुरू जालो की बेडूक सगळीकडे दिसतात. खूप वेळा लागीच्या नाल्यातल्यान वा व्हाळातल्यान बेडका वयर रस्त्यार येतात. देखून रस्त्याचेर येरादारी करपी वाहनांच्या चाकापोना चिड्डून मरतात. अशी बेडका रस्त्यार दिसली जाल्यार तांकां वाटावपाचो यत्न करात अशें आवाहन रान अधिकाऱ्यांनी केलां. तशेंच व्हड बेडका धरून ती खावपाक लोक पावसाळ्यात शेताधडेक सोद घेतात. बेडकांक जंपिंग चिकन म्हूण खावपी लोकांक रान खात्यान कारवाय करपाची कडक शिटकावणी दिल्या. हाका लागून खासा कर्मचारी नेमल्यातूच, पूण नागरिकांनी अशा बेडकांचो शिकार करप्यांचेर नदर दवरून खात्याक मदत करची अशें आवाहन खात्यान केलां. आती बेडकांची शिकार खूप प्रमाणात जाताली, पूण रान खात्यान उबारिल्ल्या कडक पावलांक लागून ताका मातसो आळाबंद आयला. बेडकांची शिकार थांबली ना तर ताची संख्या कमी जावन ते पर्यावरणाच्या दृष्टीन हानिकारक ठरतले. देखून 15 दिसा सावन रान अधिकाऱ्यांनी 24 तास ड्युटी लावन अशा प्रकाराचेर कडक नदर दवरपाक सुरुवात केल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.